हॅलो, मेधा देशपांडे बोलतो. हा नमस्कार, मी परांजपे स्किन्स मधून बोलतो. ऍक्च्युली आपण इन्क्वायरी केली होती परांजपे स्किन्स मध्ये, म्हटलं एकदाच विचारावं. हा, आपण आता श्री सिनर्जी प्रोजेक्ट साठी इन्क्वायरी केली होती डिसेंबर महिन्यासाठी. हा हा, नाही म्हणजे आपण बघता आहात का प्रॉपर्टी म्हणून फोन केला. हॅलो, हा नमस्कार. ऍक्च्युली आपण इन्क्वायरी केली होती आता श्री